chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
महाराष्ट्रात 43 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू. महाराष्ट्रात गाळप हंगाम जोरात सुरू असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल बी एस कोश्यारी यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऊस गाळप सुरू केलं आहे. राज्यपाल यांनी 22 नोव्हेंबरला अधिकृतपणे गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली होती. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मतानुसार 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 43 साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये 20 सहकारी आणि 23 खासगी कारखाने आहेत. आतापर्यंत साखर कारखान्यांद्वारा 9.4 लाख टन ऊस गाळप करून 7.38 रिकव्हरी दरानुसार 6.67 लाख क्विंटल साखर उत्पादन केलं आहे. साखर हंगाम 2019-2020 साठी 162 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. 27 नोव्हेंबरपर्यंत 125 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते. साखर हंगाम 2018-2019 मध्ये 195 साखर कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊस गाळप करून 11.26% रिकव्हरी दरानुसार 107.19 लाख टन साखरेचं उत्पादन केलं होतं. या हंगामात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.